इकडे एवढा त्रास होणार आहे. या साही घटकांचं जर का तुम्ही योग्य प्रमाणात बघितलं, योग्य उत्साह जेवढा पाहिजे तेवढा, योग्य निश्चय म्हणजे समजा विशेषतः ज्यांना लहान मुलं त्यांना समजेल की ज्यावेळी मुलगा आई म्हणून ओरडतोय तर काही वेळाने आईला समजतं की आता काही इमर्जन्सी नाहीये खरी, कितीदा ते एक ज्याला म्हणतात ना अटेन्शन गेटिंग इंडेवर, म्हणजे केवळ एक लक्ष दे माझ्याकडे बस. तर अशा अनेक बाबी असतात ज्यात त्यासुद्धा कुठे आग लागली आहे आणि आपण पाहतोय तर त्यावेळी उत्साह पाहिजे की निश्चय पाहिजे? उत्साह पाहिजे पहिल्यांदा. कोणी म्हणते आग लागले थांब मी आलोच, तो थांब काय तोपर्यंत तो राहणार पण नाही तिथे. पण हे समजा कोणी म्हटलं की तुझी माझी फार त्रास आहे आणि तुम्हाला पण समजणार नाही काय बोलते तुम्ही मग सांगा काय करू मी, तर अशा वेळी तो जितका उतारा होऊन आपल्याला विचारतोय तेवढं उतारा आपण सांगून हे असं कर असं कर असं कर तसं नाही होत. आपण शांतपणे त्याचं पूर्ण ऐकून घेतलं, पुन्हा विचारलं की हेच हीच समस्या आहे का, नक्कीच समस्या आहे का, खरोखर हेच आहे का, त्याच्याबरोबर आणि पण काहीतरी आहे, मग ते पण येते बाहेर. असं करत 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 जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलं की युद्ध कर बस, तुम्हाला नाही पाप लागेल, क्षत्रिय आहे त्याने काही पाप लागत नाही एवढं नाही, पण ते लोक पापी आहेत आम्ही काय युद्ध करायचं. ठीक आहे एकदा का राज्य मिळालं ना तर राज्य सुखाने माणूस शांत होतो. नाही पण हे राज्यसुख म्हणजे काय, राज्यसुख म्हणजे काय, कोणाबरोबर सुख भोगायचं असतं ते आपल्या स्वकियांबरोबर. माझी विवंचना अशी आहे की या स्वकियांना मारल्याशिवाय मला राज्य मिळणार नाही. तुम्हाला अरे ते दुष्टबुद्धी आहेत ते सर्व, हे सगळ्या लोकांनी तुला त्रास दिला आतापर्यंत. नाही पण मग हे सगळे क्षत्रिय वीर सगळे ठार झाले त्यांच्या स्त्रिया तिकडे असुरक्षित राहतील, मग वाईट प्रवृत्तीचे लोक त्या स्त्रियांना दूषित करतील, त्यातून मग संतती निर्माण होईल. वर्ण संकर हे लोकही ज्यांना स्वतःला कधी घरात प्रेम मिळालं नाही तो माणूस ज्यांना प्रेम देणार नाही. तसा एक मोठा आतंकवादी अतिरेकी होता एक, त्यांनी काय विमानात बॉम्ब टाकले किंवा त्यांनी भरपूर काय केलं त्यांनी, त्याला जर विचारलं का न्यूज रिपोर्टरनी की तुला नरकाची भीती वाटत नाही, म्हणे माझा जन्म नरकात झाला होता, मला काय भीती आहे, मला वाटत नाही की मी नरकात जाईन म्हणून, माझा जन्मच नरकात झालेला आहे. तर कलियुगामध्ये असे लोक उपजतात की ज्यांना काहीच त्याची पुढची काही भीती वाटत नाही. तर श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला चांगला मुलाचा उपदेश आणि तो आपला एक एक नवीन नवीन म्हणजे असं टेनिसमध्ये असतं ना त्याला सर्व्हिस म्हणतात पण ती खरी सर्व्हिसची इच्छा नसते, उलट त्याला नामानुग्रहाची इच्छा असते की एक एक सर्व्हिस नाही आश्चर्य आहे नाही सर्व्हिस म्हणायची पण त्या सर्व्हिसचा काही मोटिव्ह नसतो काही, सर्व्हिसचा उद्देश नसतो काही. तर श्रीकृष्णाने काय केलं की अर्जुनाने ते डिफ्लेक्ट केलं इकडे की नाही पाप लागेल नाही हे दुसरं होईल हे होईल. अरे ठीक आहे तुला नाहीच करायचं तर मग काय, मग झालं मग रडायला सुरुवात की काय मग मला नाही गांडीव नको माझं हे नको काही कशात हे नाही. त्यामुळे पूर्ण त्याचं ऐकून घेतलं आधी आणि ज्यावेळी तो तयार झाला ठीक आहे आता दोस्ती खतम, तर मैत्री संपली. शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, शिष्य म्हटल्यानंतर पहिला घणाघात काय मुर्खा अर्ज बोलतोय से नानुसूचंती पंडिता अशोच्यान अन्वशोच्यस्तम प्रज्ञावादाम च भाषसे गतासून अगतासूनच नानुसूचंती पंडिता, जी गोष्ट आहे आज उद्या जातीये सारखी येते जाते याच्याबद्दल पंडित लोक श्लोक करत नाहीत शो करत नाहीत. तर या ठिकाणी निश्चय उत्साह निश्चय तत्तत् कर्म प्रवर्तनात संगत्यागात सतोवृत्ते षडवीर भक्ती प्रसिद्धती. तर या प्रकारे या सहा घटकांच्या योग्य संयोगाने आणि आपण पाहू प्रत्येक वेळी सकाळी उठायला उत्साह लागतो बसून जप करायला निश्चय लागतो. का जप करायचा तर तत्तत् क्रम आपल्या आचार्याने केले म्हणून. तर आपण हे सर्व रोज आपण क्षणोक्षणी वापरत असतो आपण उपयोगात आणत असतो. थोडस नगरी उतावळ झालो आपण म्हणजे थोडा उत्साह वाढलाय तो थोडा कमी करायचा. तसे हे असत ना म्युझिक रेकॉर्ड करणारे लोक पुन्हा आले सतत स्थानक काय ना काहीतरी हलत असतात तसंच काय एवढं काय करताय. त्यांना समजतं की आठ ट्रॅक रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये उगाच तबला वाढला तर लोकांना आवडणार नाही ते सत्ता थोडी दूर पडते मग थोडी सतार वाढ मग तंबरा थोडा कमी कर ते हे सतत चालू असतं असं सतत आणि आपलं जीवनही तसंच आहे जगत या जगताला जगत का म्हणतात सतत त्यात परिवर्तन होत असतं जगत विपरिवर्तते असो तर अशा प्रकारे हा विषय थोडासा नाही खरं म्हटलं तर आपल्या सर्वांच्या पलीकडचा आहे राधाकुंडाचा विषय पण आपला विषय आहे तो त्यामुळे आपण तो घेतलाच पाहिजे तर राधाकुंड म्हणजे काय नक्की एक असं कुंड आहे ज्या ठिकाणी थोडंसं पाणी आहे आणि दररोज आपण पितो कधी कधी तर राधाकुंड हे अत्युच्च प्रेमाचा तो सर्वोच्च बिंदू आहे जसं हिमालय म्हटलं म्हणजे सर्व पर्वतराजीतील महान पर्वतराजी त्या हिमालयातील सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट म्हणजे आपण ज्यावेळी माउंट एव्हरेस्ट म्हणतो याचा अर्थ मग त्याच्यापेक्षा उंच काही शिखर आहे का मग कसं शक्य आहे का हिमालय सर्वांपेक्षा मोठा आहे त्यातलं सर्वात उच्च हे आहे तर त्याप्रमाणे राधाकुंडापेक्षा इतर कुठे प्रेम जास्त मिळेल का शक्यच नाही कारण राधाकुंड हे वृंदावनाचं स्थान आहे वृंदावनात जे भगवत प्रेम आहे सर्वात उत्कट आहे तर यामुळे तीन श्लोकात ही योजना करून तर पहिल्यांदी आधी आपण राधाकुंडाची त्याची कथा ऐकूया की काय नक्की झालं त्या ठिकाणी श्रीकृष्णांनी अरिष्टासुर नामक एक ऋषभ किंवा बैलाच्या रूपात आलेल्या असुराचा वध केला श्रीकृष्ण काही भाऊक नव्हते की अरे माझं नाव तर गोपाळ आहे आणि आता बैल आहे तर यांना मी कसा मारू नाही जसं अनेक लोकांना प्रश्न पडतो की भारत एवढा महान होता आणि आपल्याकडे असे चांगले धडधाकट क्षत्रिय वीर होते मग आपली एवढी अधोगती का झाली तर कित्येक राजांनी आचार्यांच्या उपदेशाशिवाय उगाच कोणाला अभयदान दिलं माहिती आहे की हा माणूस नंतर मंदिर तोडणार आहे गायींची हत्या करणार आहे पण तो महाराज अभय ठीक आहे अभयदान हे काम उत्तम अधिकाऱ्यांचं आहे तुम्ही क्षत्रिय आहात ना तुम्ही तलवार चालवा त्यांच्यावरती पण तलवार कधी चालवायची कधी ज्ञान करायची हे समजलं पाहिजे ना तर या अशा सगळ्या सावळ्या गोंधळामुळे गेल्या 1500 वर्षांमध्ये भारताची अधोगती झालेली आहे आता समजत नाही कोणत्या ठिकाणी आपण स्पर्धा करायची कोणत्या ठिकाणी स्पर्धा नाही करायची आपली क्रिकेट टीम अपयशी झाली आपलं वाटतं काय लोक आहे ते पण तशी स्पर्धा करणं आपलं काम नाहीये आपली स्पर्धा ही या आध्यात्मिक जगातच आहे आपल्याकडे अशी एक वस्तू आहे जिला कोणी कॉम्प्युटर नाहीये कोणी स्पर्धक नाहीये जे आपलं आहे ते सोडून आपण दुसऱ्याचं घेतलं की अशी अवस्था होते म्हणून श्रीकृष्णांनी मात्र पाहिलं की हा अरिष्टासुर आहे त्याच्यावरून शब्द पण आपला अरिष्ट म्हणतो की नाही मराठीत आपण काय अरिष्ट ओढवलंय तसा अरिष्टासुर मूर्तिमंत अरिष्ट तर तो असा आला एकदम धिप्पाड त्याच्या नाकातून असे उग्र प्रकारचे बाष्प बाहेर निघत होतं ते पाहून कित्येक गोपी हे कृष्ण म्हणून त्या काही काय काय नाही त्या वृक्षांनाच आलिंगन दिलं गोपी काय करणार त्या काय लगेच त्यांच्यावरती काही ते मारणार नाही काही अस्त्र विस्त्र त्यांचं एकच काम श्रीकृष्ण असतील तर आनंद काही अरिष्ट ओढवलं तर हे कृष्ण म्हणून श्रीकृष्णाचं ध्यान करायचं श्रीकृष्णाने मात्र लगेच कंबर कसली असा त्यांना कसायची गरज नाहीये पण कधी करतात ते असं ते कमरचा पट्टा असो जरा तो उगाच आभूषण येते ते पडू नये म्हणून अर्थात आभूषणाचं वर्णन शुद्ध गोस्वामी असं करतात त्यांचं अंग आहे ना श्रीकृष्णाचं शरीर त्यांचा देह तो भूषण भूषण अंगम की ते अलंकार त्या हाताला असल्यामुळे ते अलंकार सुशोभित वाटतात म्हणजे आपली परिस्थिती वेगळी असते ना आपलं वाटतं की बघा आम्ही किती सुंदर दिसतो अरे काय हा कोटला सुंदर दिसतो वा त्या मुलाला समजत नाही ती कोटाची स्तुती आहे ती माझी नाहीये की ह्या याच्यात हा माणूस या सुटामध्ये हा इतका सुंदर दिसतो हा त्याला ते खरं वाटतं ते कोणी बुद्धिमान तो रागळतो म्हणजे याचा अर्थ की हा सूट सुंदर आहे हा मी नाही आहे असो तर श्रीकृष्ण मात्र त्या अरिष्टाचा वध केला आणि त्याला सरळ घेऊन भूक फेकून दिला तो वृंदावनात प्रवेश करत असताना त्याला बाहेर फेकला वृंदावनाच्या दूर आणि मग त्याचं एक शिंग तोडून ते आले आणि सगळ्यांनी मग वाह वाह केली त्यांची पण त्याचवेळी या गोपिकांना थोडा विनोद करायची इच्छा झाली तर त्या श्रीकृष्णांनी त्यावेळी गोपिकांच्या जवळ येतात दूर 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 म्हणून काय झालं तू एका वृषभाची हत्या केलेली आहेस आपण गोपाळ आहोत गोप समाजामध्ये तुम्ही असं गायींची हत्या केली चालत नाही तुम्ही तो कुठला बैल तो असुर होता तो तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे ते काय असे ना पण तो बैल होता ही गोष्ट निर्विवाद आहे की नाही आणि तुझ्यावर म्हणून बैल हत्याचं गोहत्येचं पातक लागलेलं आहे तर म्हणे बापरे गोहत्या म्हणजे मोठी भयंकर हत्या आहे त्याच्यासाठी पापक्षालन करावं लागेल प्रायश्चित करावं लागेल ठीक आहे काय प्रायश्चित हा सगळा विनोद चाललाय बरं का त्या गोपी म्हणाल्या की सर्व पवित्र नद्या सरोवरे याच्यामध्ये स्नान केलं पाहिजे म्हणजे सर्व म्हणे हो म्हणजे मी तर कधी वृंदावन सोडून जात नाही कुठे मी घ्यायला जाऊ बाहेर पहा माझी करामत ते म्हणले बघूया काय करतो या श्रीकृष्णाने आपल्या उजव्या पायाच्या त्याला काय म्हणतो आपण टाच हात चावडा ना त्या टाचेने असं एक वृंदावनाच्या भूमीमध्ये हळूच एक छोटासा असं एक विवर लहानसा खड्डा केला आणि म्हणाले सर्व पवित्र नद्यांनो या ठिकाणी या बघता बघता एक 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 करत गंगा नर्मदा शोण सावित सरस्वती हजारो 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 तीर्थ तर गोपीमाला आम्हाला दिसत नाही कुणी या ठिकाणी तू आपलं म्हणतोय हा ही पा गंगा आली ही आली ती आली ह्या आला त्या आला त्याने म्हटलं सर्वांनी तुम्ही आपलं मूर्तिमंत रूप घ्या तर काही कुंड किंवा काही सरोवर स्त्री रूपी आहेत काही पुरुष रूपी आहेत सर्वांचे सर्वांचं अंग एकदम दिदीप्यमान आणि सर्व म्हणाले आनंदाने आम्ही यात प्रवेश करू आणि स्वामी त्यात प्रवेश करून हळूहळू म्हणता म्हणता ते कुंड मोठं झालं आणि मग श्रीकृष्ण म्हणाले बघा आता मी यात स्नान करतो म्हणजे माझे सर्व पापं निघून जातील आणि त्यात स्नान केलं त्यांनी भरपूर विहार केला पाण्यात त्या आणि भावरे म्हणाले खरं पाप तुम्हाला लागलंय तर गोपी म्हणाले आम्हाला कसं काय माझ्यात काहीही दोष नसताना तुम्ही माझ्यावर दोषारोप करा की मी गोहत्या केली म्हणून तर हे तुमचं पाप कुठे भेटाल तुम्ही तर माझा पण तोच आदेश आहे की तुम्ही पण या पवित्र जलात स्नान केलं पाहिजे तर राधिका म्हणते पण या जळामध्ये तुझं जे पाप निघून गेले ना त्याचा अजून थोडासा एक कलंक लागलेला इथे त्यामुळे आमच्यासाठी हे जळ चालणार नाही तर म्हणाले अरे याचं फार बुद्धिमान आहेत म्हणजे ठीक आहे मग तुम्ही पण तुम्हाला स्नान करावंच लागेल त्यामुळे ठीक आहे आम्ही आमचं करू तर दोन आख्यायिका आहेत एकामध्ये असं आहे की अरिष्टासूर ज्या श्रीकृष्ण जे कुंड आहे कृष्ण कुंड किंवा त्याला श्यामकुंड म्हणतात त्याला अरिष्टकुंडही म्हणतात त्याच्याच थोड्या बाजूला अरिष्टासूर जिथे पडला कारण वृंदावनापासून थोडं दूर आहे नाही गोवर्धनाच्या निकट आहे त्या ठिकाणी नाही अरिष्टासूर प्रवेश करत असताना त्याच्या खुरांचं एक थोडी निशाणी त्या ठिकाणी होती चिन्ह होतं एक मग त्या ठिकाणी गोपिकांनी आपापल्या हाताने काढायला सुरुवात केली एका अखेप्रमाणे त्यांनी आपल्या बांगड्या तोडल्या आणि एक तुकडा घेऊन त्यांनी ते तिथे कुंड केलं एक आणि त्यावेळी त्यामुळे आम्ही मानसी गंगेतून आणू पाणी आम्हाला तुझं नको त्यावेळी यांच्यापैकी एक सरोवरातील एक मूर्तिमान सरोवर डोळ्यात पाणी आणून पूर्णपणे त्यांनी राधाराणीसमोर दंडवत प्रणाम केला की आम्ही इथे आलो खरो श्रीकृष्णाची सेवा करण्यासाठी पण माझी आमची खरी इच्छा काय आहे आम्हाला तुझी सेवा करण्याची इच्छा आहे खरं म्हणजे तर ही सेवा आम्ही का केली तर या सेवेवर आमचा डोळा होता म्हणून तर कृपया आम्हाला या सेवेपासून वंचित करू नका तर गोपी म्हणाला ठीक आहे मग जे पाणी इकडे होतं त्याचं एकदम भरून येऊन आपला वनात म्हटलं ना त्याप्रमाणे येऊन ते राधाकुंडामध्ये शिरलं आणि मग राधा कृष्ण दोघांनी एकमेकांच्या कुंडांना आशीर्वाद दिले श्रीकृष्ण म्हणाले की जो कोणी तुझ्या कुंडात स्नान करेल त्याला माझ्याविषयी प्रीती निश्चितच प्राप्त होईल राधाराणी म्हणाले की जो कोणी श्यामकुंडात प्रवेश करेल तो निश्चितच मला प्रिय होईल त्यानंतर
चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी ज्यावेळी वृंदावनात पहिल्यांदा गेले त्यांनी गावच्या लोकांना विचारलं की राधाकुंड श्यामकुंड कुठे आहे, राधाकुंड श्यामकुंड कुठे आहेत? आम्हाला कल्पना आहे असं काय आहे म्हणून. आणि मग गोवर्धनच्या तटाशी त्यांना दोन लहानसे खडके दिसले, खड्डे दिसले. त्या खळग्यात थोडस पाणी होतं पण ते पण महाप्रभूंनी असं तसं करून अंगावरती घेऊन आणि एकदम महाप्रभू आनंदाने भाववैभोर झाले. त्या लोकांना समजलं की बहुतेक की काही साधारण जागा नाहीये ही, हेच ते श्यामकुंड राधाकुंड असेल. म्हणजे 4,500 वर्षामध्ये ती कुंड सगळं लोप झाले, ती लोप पावली. त्यानंतर महाप्रभूंचे अतिशय प्रिय पार्षद रघुनाथदास गोस्वामी हे त्या ठिकाणी भजनाकरता आले असताना त्यावेळी भजन कुटीर ही प्रथा नव्हती. गोस्वामी सहा गोस्वामी हे दररोज एका निरनिराळ्या झाडाखाली झोपायचे. म्हणजे असं पण नाही की हे झाड माझं नाही, ते कोणी यायचं नाही. ते आश्रमामध्ये कधी कधी आमच्या तरी असं होतं की आधीच तुमची मच्छरांनी ठेवलेली असते तिथे, म्हणजे लोकांना समजतं की या ठिकाणी इथे कोणी इतर कोणी यायचं नाही. गिरिराज महाराज म्हणायचे की मी तर काही गोस्वामी नाहीये पण निदान मी कला मंदिरात तिथे सहा पंखे होते ते म्हणजे मी दररोज निराळ्या पंख्याखाली झोपायचो. पण गोस्वामी हे खरंच दररोज निरनिराळ्या झाडाखाली झोपायचे की कशाची आसक्ती नाही. एक दिवस ते गोपाल भट्ट गोस्वामींच्या निवासस्थान जाताना एक वाघ वृंदावनात वाघ होते तिथे पाणी प्यायला आला असताना ते असे एकदम डोळे मिटवून ध्यान करत होते आणि तिकडनं त्यांच्या जवळून निघून गेला. सनातन गोस्वामी पाहत होते, म्हणजे हे काय आहे, हे तुझी कुठली गाणी करून घेतो? म्हणे नाही मला कुठली बिटी नको, मला आसक्ती नको कशाविषयी. दुसऱ्यांदा रघुनाथदास गोस्वामी भजन करीत असताना नाम जप करीत असताना डोळे मिटवून वृंदावनातली गर्मी म्हणजे 40 उष्णता फार होती, 50 डिग्री सेंटीग्रेड होतं कधी कधी तिकडे. स्वतः राधाराणींनी आपलं उत्तरीय वस्त्र असं पसरलं जेणेकरून त्यांना थोडी तरी सावली लाभेल आणि तिचं मात्र पूर्ण शरीर नखशिकांत घामाने भिजून गेलं होतं. तर यावेळी मात्र सनातन गोस्वामी म्हणाले, हे महाराज काय तुमचं भजन आहे, ज्यांचं तुम्ही भजन करताय ते तुमच्यासाठी कष्ट सोसतायत. तर म्हणजे काय करू पण मला नाही इच्छा होतोय घ्यायची. म्हणजे नाही नाही एक लहानशी कुटीर घे, मग आपले गुरुबंधू गुरुतुल्य सनातन गोस्वामी यांच्या अनुरोधाने त्यांनी एक लहानशी कोटी केली, त्यात ते राहू लागले. एक अतिशय श्रीमंत व्यापारी बद्रिकाश्रमला गेला असताना त्याने नारायण बद्रीनारायण भगवान यांना त्यांनी भरपूर लक्ष्मी वगैरे अर्पण केली. तर त्याच रात्री स्वप्नामध्ये साक्षात बद्रीनाथ भगवान त्याच्या स्वप्नाद्वारे म्हणाले की हे बघ, हे पैसे मला देऊ नकोस, तू हे सर्व पैसे घेऊन वृंदावनात जा, तिकडे रघुनाथ दास म्हणून कोणी शोधून काढ, त्याला हे पैसे दे आणि त्याला निक्षून सांग की हे पैसे फक्त राधाकुंड श्यामकुंड यांचा विस्तार करण्यात दिलेले आहेत. तू ते पैसे घेऊन आला आणि रघुनाथ दास म्हणून कोणाकडे पैसे घेणार शक्यच नाही. तुम्हाला अहो खरोखर सांगतोय मी, हे पैसे मला भगवंतांनी तुम्हाला देण्यासाठी दिले आहेत आणि केवळ एकाच कारणासाठी दिलेत की राधाकुंड श्यामकुंड तुम्ही याचा इथे विस्तार करा. तेवढं बोलल्यानंतर रघुनाथ गोस्वामी म्हणाले ठीक आहे आणि लगेच त्यांनी कामाला सुरुवात केली. मजूर गडी मागवले, रजवासी लोक घेऊन सेवा करू लागले, कुदळ फावडी घेऊन ते खणू लागले आणि त्यात पाहिलं की काही झाडं आहेत ते म्हणजे ती झाडं तोडली पाहिजे आपण, कारण नका नीटपणे चौरस आकार ठेवायचा तर त्याप्रमाणे केलं पाहिजे. तर त्याच रात्री युधिष्ठिर महाराज त्यांच्या स्वप्नात आले, म्हणाले की महाराज मी आणि माझे 5 भाऊ आम्ही पण या ठिकाणी भजनात अतिशय आनंदाने इथे राहत आहोत वृक्षांच्या रुपात, ते कृपया आम्हाला इकडे काढू नका. ते म्हणाले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी रघुनाथ गोस्वामींनी बरोबर ते वृक्ष शोधून काढले की कोण पांडव आहेत जे वृक्षरूपात राहत आहेत तिकडे. त्यामुळे आपण गेलो तर आपल्याला श्यामकुंड थोडस असा वेगळा आकार दिसतो, पूर्ण चौरस नाहीये. अजून बरंच काही आहे ते आपण उद्या घेऊ. कोणाला काही प्रश्न आहेत?
श्री चैतन्य महाप्रभू स्वयं श्रीकृष्ण सर्वज्ञ आहे. मग त्यांना राधाकुंडाची जागा कशी काय सापडली?
यालाच लीला म्हणतात. की ज्यावेळी भगवंत स्वतः जे तथाकथित भौतिक जीवनातले जी भौतिक जीवनातली जी व्यवस्था म्हणा किंवा जे दोष म्हणा हे ज्यावेळी भगवंतात दिसतात तर त्यांना दोष समजले जात नाही. आपण ह्या प्रश्नाचं दोन्ही म्हणजे प्रकारे पाहू याचं उत्तर. जर का भगवंताने येऊन त्यांना ते सर्व व्यापी आहेत, ते सर्वज्ञ आहेत, सर्व शक्तिमान आहेत, ते अशा रूपात प्रत्येक वेळी वावरू लागले तर त्यांना पण काही मजा येणार नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे ईशान ठाकूर प्रभू आलेत का? आज नाही आलेत. त्यांचा मुलगा आहे लहान. समजा त्यांनी ठरवलं पुत्रांनी वडिलांनी पुत्रांनी बापांनी की आपण रोज संध्याकाळी कुस्ती खेळायची. तर कोणी म्हणेल की बघूया कधी वडील जिंकतात किंवा कधी मुलगा जिंकतोय ते. तसं नाही होणार कधी. दोन तीन चार वर्षाचा मुलगा आणि 35 वर्षाचा बाप त्यांच्या याच्यामध्ये कधी असं होईल का की आज वडील हरतील म्हणून? नाही. पण त्या वडिलांना विचारलं की तुम्हाला जिंकताना आनंद येतो की हरल्याला आनंद येतो? ते म्हणाले की हरल्यानंतर जास्त आनंद येतो. का? कारण तो काही एका परक्याकडून ते हार मानत नाहीयेत. म्हणजेच एक अगदी साधं घरगुती उदाहरण आहे. जर का भगवंताने सदैव भगवंतासारखाच व्यवहार केला तर त्यांना कधीच आनंद मिळणार नाही. आनंद कधी होतो? ज्यावेळी आदान प्रदान होतं आनंदाचं. आपल्याला अगदी खात्री असते की समजा एक लाडू आहे तर तो समजा मला कोणी दिला आणि नेमकं त्यावेळेस कोणी नाहीये तर तो पूर्ण खायला मला फार आनंद होईल निश्चितच. त्याचं कोणी आलं काय प्रभूजी मग तो अर्धा झाला मग आणखी दोघं आले मग तो पाव झाला. तर आपण या दिव्य वस्तूंविषयी पण आपली भावना अशी असते की कधी कधी सेवेशी पण असं होतं की ही सेवा पूर्ण मलाच मिळाली पाहिजे करायला. पण गौडीय सिद्धांत वेगळा आहे. असं उदाहरण दिलं जातं की समजा तुम्ही पाहिले की कोणी राजकीय पुढारी असतील आणि त्यांना कोणी हार घालतंय तर जो हार घालतोय ना त्याचा त्याची बत्तीशी पूर्ण दिसते अगदी अशी. त्याला वाटतं की हा फोटो पाहिला यात मी त्यांना हार घालतोय. अरे फोटो तो तू हार घालतोय म्हणून काढला नव्हता. ती जी उत्सव मूर्ती किंवा ती जी महत्वपूर्ण व्यक्ती होती त्यांचा फोटो आहे तो. पण त्याचं आता वाटतं की बघा मी हा बघा तिथे. तर अशामुळे भौतिक जीवनामध्ये जोपर्यंत मला काही कोणाला देता येत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद मिळत नाही. आध्यात्मिक असं आहे की समजा एका सेविकेचं काम असं आहे की फुलांचं फक्त चयन करायचं. ती सर्व फुलं मग एका ठिकाणी येतील मग कोणतरी सेविका कोणी साखी मंजिरी ठरवतील की आज कसा हार करायचा. मग काय काही सेवा हार करणं ते तयार करणं. मग एका कोणत्या तरी सखीला सेवा मिळेल की तो हार तिने राधानाच्या गळ्यात घालायचा किंवा श्रीकृष्णाच्या गळ्यात घालायचा. तर साहजिकच आपल्याला वाटेल की जो हार गळ्यात घालतोय त्याला इतके श्रीकृष्ण निकट आणि श्रीकृष्णाकडून काही मिळेल मग काही अनुग्रह काही प्रेमाचा काही आशीर्वाद मिळेल. गौडी सिद्धांत असं सांगतो की हा जो आनंद आहे हा असा एक आनंद आनंदाचा एकक वन युनिट हा जो घालतो त्याला असतो. दहा काही अंतराव जे आहेत त्यांना मिळतो. 100 तिकडनं काही अंतराव त्यांना मिळतो. जो अगदी सर्वात दास 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 दासानुदास ती शेवटचा किंवा जी व्यक्ती शेवटची आहे तिचा आनंद हा सर्वाधिक असतो. हे कसं होतं कोणाच माहीत नाही किंवा सगळ्यांना माहिती. हे करतं हे काम राधाराणीचं आहे. ती पाहते की जी सेविका किंवा जो सेवक हा असा अगदी प्रभात म्हणतात 100 times रिमूव्ह त्या जागेपासून दूरवर त्याची सेवा करायची इच्छा आहे की मी कधी समोर नको मला काय हे करायचंय.
एका शास्त्राचं म्हटलेलं आहे की जे भाव श्रीकृष्णांनी एक वस्तू एक आस्वादन केली आणि जे भाव त्यांच्या अंगावरती उमटले तसेच भाव त्या भक्ताच्या अंगावर उमटले. म्हणजे ही पूर्ण विरुद्ध प्रक्रिया आहे. सांगायची गोष्ट म्हणजे भगवत लीला ही अशी असते. तर त्यामुळे जर का प्रेम हे आदान प्रदान केल्यानंतरच वाढत असेल तर प्रत्येक वेळी भगवंताची इच्छा असल्यानंतर की मी देणारा आणि तू घेणारा नेहमी असंच आहे. लक्षात ठेव, मी देतो आणि तू घेतोस. ऑफिशियली ठीक आहे. जसं माणूस काम करतो एका ऑफिसमध्ये त्याला इच्छा होतं का की आपल्या मालकाला पगार द्यावा कधी? पगार नाही मालकात देणार. पण घरी गेल्यानंतर समजा मुलांनी म्हटलं की आज मी तुमच्यासाठी खाऊ आणलाय, वडिलांना वाटतं की बाप रे तेवढा माझा मुलगा माझ्यावर प्रेम करतो. पण कोणी म्हणलं की अहो एक मिनिट, पण तुम्ही त्याला पॉकेटमध्ये दिलेलं ना त्यातच आणलाय आणि काय नसते पैसे नाहीत त्याचे. म्हणाल की मूर्ख आहात तुम्ही, एवढं त्यांनी स्वतःचे पैसे साठवलेत. म्हणजे आता वडील म्हणतात की पैसे स्वतःचे आहेत म्हणून, जरी आपण म्हणू की नाही हे पैसे वडिलांनी दिले ते त्याचे पैसे होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जरी जसं अग्निदेवाने भगवंतांना एक रथ दिला, त्यांना एक चक्र दिलं, ते चक्र काय भगवंतांना एक तयार करता येत नाही. पण ते पाहतात की कोणाची इच्छा आहे माझी सेवा करायची तर त्यांना ते देतात. त्या व्यक्तीला ती वस्ती व्यक्ती वस्तू स्वतःच्या सेवेचा उपयोगात आणताना एवढा आनंद होत नाही तेवढा आनंद देताना होते. त्यामुळे अनेक वेळा आपण पाहू की श्रीकृष्ण किंवा चैतन्य महाप्रभू हे भक्तांना सांगतात की तुमच्याशिवाय मी कोण आहे, मी काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही. स्वतः श्रीकृष्ण त्यांना अजिबात संकोच होत नाही सांगायला अहम भक्त पराधीन. कोण सांगायला असेल मी पराधीन आहे म्हणून? लाल माणसाला सांगायला की मी काय पराधीन नाही, मी स्वतंत्र आहे. भगवंत असे नाही आहेत. त्यांना आनंद होतो सांगायला की हे नाही ह्याने दिलंय, हे त्यांनी दिलंय, हे त्यांनी दिलंय, हे त्यांनी दिलंय. कधी कधी मी विसरतो तर मला भगवान माझे भक्त मला स्मरण करून देतात. म्हणजे मला ज्ञान पण भक्तांकडनं येतं. हे प्रेमाचं एक उत्तम प्रतीक आहे. ठीक आहे. एक मिनिट. अरे परत ज्येष्ठच निघाले ते. एक मिनिट.
हरे कृष्णा प्रभूजी, वृंदावनमध्ये आम्ही आधी राधाकुंडमध्ये स्नान करतो, नंतर श्यामकुंडमध्ये स्नान करतो, परत राधाकुंडमध्ये स्नान करतो. हे काय आहे, हे महत्व काय आहे परत राधाकुंडमध्ये स्नान करणं?
मी असं ऐकलेलं आहे, कदाचित काही लोकांना भक्तांना जास्त चांगलं माहिती असेल की आपण आधी राधाराणीची कृपा प्राप्त करण्यासाठी तिच्या कुंडात जातो. तिकडे पहिल्यांदा आपण स्वतःला शुचिरभूत स्वच्छ तिच्या प्रेमाची म्हणजे ती भेट किंवा तिच्या प्रेमाची ती इच्छा करून की आपल्याला तिची कृपा मिळते, तिच्या कृपेची इच्छा करून मग त्या राधाराणीच्या कृपेने आपण मग श्यामकुंडात स्नान करतो आणि मग श्रीकृष्णांची कृपा प्राप्त झाल्यानंतर मग आपण राधाकुंडात खऱ्या अर्थाने स्नान करतो. असंच आहे का? कोणी काही दुसरा ऐकलंय काही? कोणाला माहिती आहे आणि काही? एवढाच प्रश्न होता ना की आपण असं का करतो, हेच एक उत्तर ऐकलंय मी. आता मधून बोला तुम्ही.
कुठल्या याने आपण आदान प्रदान केलं पाहिजे मग तोपर्यंत मग ते रिलेशनशिप पण डेव्हलप होत नाही आणि असं प्रेम त्या आतुरते त्या भावनेने पण येत. म्हणजे कधी समजायचं की कसं?
तुमचा प्रश्न असा आहे की आता आपला भगवंताशी कोणता संबंध आहे, कोणत्या रसात हे आपल्याला कल्पना नाही, त्यामुळे आपण तसं करू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की अरे कन्हैया माझा दोस्त आहे असं म्हणू शकत नाही आपण.
की आपण त्याला काही पण करू शकतो, तर मग आपण म्हणतो की दास्य भावच बरा, पण मग कधी समजेल आपल्याला? याच्यामध्ये एकच पथ्य पाळायचं आहे, ते म्हणजे कधी उतावळे व्हायचं नाही. प्रभुपाद एका भक्ताला म्हणाले की तू त्रिगुणांच्या कचाट्यातून बाहेर पड, आधी मी स्वतः येऊन तुला तुझा सिद्ध देह काय ते सांगेन. त्यामुळे सिद्ध देह कोणता, आपण कोणत्या प्रकारे भगवंताची सेवा करणं, याच्यामध्ये सहज या लोकांनी जेवढा उत्पाद केला तेवढा इतर कोणीही केला नाहीये. आणि आजही जर का कोणी राधाकुंडला गेलं आणि तिथे कोणी गुरु मये म्हणतील, तिकडचे कोणी तथाकथित बाबा वगैरे, की काय तुम्ही इस्कॉनचे, तुमचा सिद्धदेह काय, का म्हणून सिद्धदेह काय नाही आमचा, मला काय सांगितलं नाहीये, मग कधी दीक्षा तुमची? गौडीय दीक्षा म्हणजे तुम्हाला गुरु सांगतात की तुमचा सिद्धदेह कोणता ते, आणि त्यानुसार तुम्ही सेवा करता, म्हणून तुम्हाला सिद्ध लवकर प्राप्त होतो. याच्या इतकी मोठी चूक नसेल कोणतीच. कारण जैवधर्माचं उदाहरण घेतो, जैवधर्म जे भक्तिविनोद ठाकूर लिखित ग्रंथ आहे, त्यात काल एक मनुष्य दीक्षा घेतो वैष्णव दीक्षा, आणि दुसरीला त्याचे गुरु त्याचा सिद्धदेह कोणतरी सांगतात. पण त्या काळात, आजच्या काळात 500 वर्ष होऊन गेली आहेत, आणि म्हणतात तसं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे पुला खालून. त्यामुळे आज आपण मनुष्य प्राण्यासारखा व्यवहार करायला जमत नाही, तिथे आपण गोलोकातील सिद्धदेहाप्रमाणे कसं काय वागणार आपण? अरविंद स्वरूप प्रभू एक इस्कॉनमधील अतिशय वरिष्ठ भक्त प्रभुपाद शिष्य आणि गुरु म्हणतात की सध्या काय झालंय आपल्या ठिकाणी, की आपल्या भक्तांना आदव श्रद्धा अनंत निवृत्ती स्यात निष्ठा रुचीस तथा आसक्ती सतो भावस तत प्रेमाभू दंचती, ते प्रेम लगेच समजतं. त्यामुळे हे प्रेम काय समजल्यानंतर मग मनुष्याप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. कारण अनेक लोक हे केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन त्यांच्या पत्नीविषयी किंवा त्यांच्या पतीविषयी किंवा इतर लोकांविषयी त्यांचा व्यवहार जो आहे तो अत्यंत वेगळा असतो. त्यामुळे ही गोष्ट, जसं सिद्धदेह ज्याला इंग्लिशमध्ये फॅटी ज्युवेल्स म्हणतात, म्हणजे तुमचे जे वडिलोपार्जित किंवा 10 पिढ्यांपासून जे येणारे दागिने असतात, हे तुम्ही असे बाहेर लटकून ठेवत नाही घराच्या बाहेर. तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या दागिने काढा ना, तुम्हाला की काय, तुम्हाला काय समजतं की नाही, म्हणजे असं कोणी काढत पण नाही. जर का ते काढायचे असतील तर दार खिडक्या बंद, मग तुम्ही आत खोलीत कुठेतरी, म्हणजे ती गोष्ट अतिशय महत्वपूर्ण आहे, अतिशय मूल्यवान आहे. तर म्हणून सिद्ध प्रणाली मंत्र कोणता आमचा, तर भक्तीदास स्वामी ठाकूर म्हणाले त्रिणादपी सुनिचेन तरोरिव सहिष्णुन अमानीन मान देन कीर्तनीय सदाहरी. हा आमचा सिद्ध प्रणाली मंत्र आहे. ते राधाकुंडला गेले, अनेक लोकांना भेटले आणि आपल्या शिबिरात येऊन म्हणले सगळे कनिष्ठ अधिकारी भरले तिकडे, एकही मनुष्य नाहीये ज्याच्याशी मी राधाकुंडाविषयी चर्चा करू शकेन. का? कारण रघुनाथदास गोस्वामींनी ज्याप्रमाणे कुटीर बांधली त्याची अनेक लोकांनी केवळ नक्कल केली, आणि त्याप्रमाणे तेही तिथे बांधून त्यांना वाटतं की आम्ही इथे राहोत. पण आपले आचार्य म्हणतात की तुम्हाला राधाकुंड जायचं असेल तसं वृंदावनचे तिकीट काढून वृंदावन जाता येत नाही. तसं राधाकुंड प्रभात म्हणाले की फोर्सिबली यू कॅन गो टू राधाकुंड, तुम्ही जोर जबरदस्ती करून राधाकुंडला जाऊ शकत नाही, ते तुमच्यासाठी राधाकुंड होऊन नरक कुंड होऊन जाईल. केवळ तुम्ही अधिकाधिक पापाच्या गर्तेत खाली खेचले जाल. तर हे जे रस आहेत त्यात आता वाटतं की असं आहे का की तुला कोणते रस आवडतो, वात्सल्य, अच्छा मला सख्य आवडतो, असं नाहीये. ते हे काही आपण काही कपड्याचा रंग निवडत नाही आहोत किंवा खाण्याचे पदार्थ करत नाही आहोत किंवा तुला मुंबई आवडतं की पुणे आवडतं, तसं नाहीये. एक तर ही गोष्ट, आपला जो आध्यात्मिक देह आहे तो आता बीज रूपात आहे. तू म्हणाला की तुला डाळिंब हवं का, हे का डाळिंबाचं बी, तर त्याने काय होणार आहे, ते बी पेरून झाड येऊन त्याला डाळिंब लागतील, मग त्याला डाळिंब, म्हणजे एका रन तुम्ही त्याला डाळिंब देताय, पण आता होता म्हणजे बीजच आहे. किती हवी, 5 हवी की 10 हवी, तर म्हणजे हे तर आता बीजच आहे ना, हे घेऊन काय करू मी. त्यामुळे आपल्याला जे आता आपल्या गुरु परंपरेकडून मिळतंय ते बीज स्वरूपात आपला जो आध्यात्मिक देह आहे त्या बीजावर श्रवणम कीर्तन करये सेचन, श्रवण कीर्तनाचं सिंचन करून त्या बीजातून वृक्ष वाढेल, तर वृक्ष वाढेल ह्या जगातच, पण त्याची जी पानं आहेत ती वेल भक्तिलता बीज ते वाढेल, ती भक्तिलता हे संपूर्ण ब्रह्मांडाचं जे आवरण आहे ते छेदन करून वैकुंठात चाही पुढे जाऊन गोलोक वृंदावनात ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या चरणांशी आश्रय घेईल त्यावेळी तिला तिथे एक फळ लागेल, ते फलस्वरूप तो आपला देह खरा। आणि जर कोणी म्हणाल की या सगळ्यामध्ये मला अमुक रस आवडतो किंवा तमुक रस आवडतो, तर ह्या सगळ्या रसांचा जो पाया आहे तो दास्यरसच आहे। नंद महाराजांनी यशोदा सुद्धा स्वतःला दास समजतात, स्वतःला दास समजतात, बलराम स्वतःला दास समजतात, सर्व गोपिका या स्वतःला दासी समजतात। कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथामध्ये रोहिणी जी 16,000 राण्यांपैकी एक आणि श्रीकृष्णांच्या मुख्य द्वारका महिषी, द्वारकेतील राण्या म्हणजे सत्यभामा, नग्नजीती, जांबवती, रुक्मिणी या सर्व द्रौपदीला की आता कृष्ण आले हस्तिनापुरात, श्रीकृष्ण युधिष्ठिर पांडवांशी भेटतायत, कुंती महाराणीला भेटतायत, आणि या स्त्रिया सर्व आपापल्या त्यांच्या गुजगोषी चालू आहेत। त्याच्यापैकी द्रौपदी विचारते की ए तुम्हा सर्वांना कसं काय जिंकले भगवान, सगळं एक एक करत आपल्या घोषणा की मला ना मी ना अशी होते राजमहालात, मग ते आले मग त्यांनी मला घेऊन गेले, मग सगळे राजे म्हणजे मागे लागले, ज्याप्रमाणे एक सिंह एका शापदाला घेऊन जातो आणि सगळे कोल्ली कुत्री पाहत राहतात, त्याप्रमाणे हे सर्व राजे पाहत राहिले आणि मला ते घेऊन गेले आणि द्वारकेत नेऊन त्यांनी मला आपल्या दासीचं स्थान दिलेलं आहे। एक म्हणते की अशा प्रकारे मी द्वारकेत मार्जनी म्हणजे मी एक सफाई कामगाराचं काम करते, या कोणत्याही राण्यांमध्ये असा भाव दिसला नाही की आता मी ना मी राणी झालेली आहे, या सगळ्या आम्ही दासी आहोत। एक तर म्हणते की आणि माझ्या कर्माप्रमाणे जे काही मला पुढची योनी मिळेल त्याप्रमाणे कुठेही भ्रमण करण्यास तयार आहे, माझी इच्छा एकच आहे की मला सदैव यांच्या दासीचं पद मिळावं। तर द्वारकेतील राण्या पण स्वतःला दासी समजतात, त्यामुळे श्रीकृष्णांविषयी शुद्ध प्रेम जरा कुठे दिसत असेल तर ते शुद्ध प्रेमाचं एकच चिन्ह आहे, कस तो एकच आहे की त्या व्यक्तीला श्रीकृष्णांचा आपण दास आहोत ही भावना अतिशय दृढ असते, ती कधीच कोणी शिकू ती हलवू शकत नाही। त्यानंतर त्या भावनेला वेगवेगळ्या छटा येऊ शकतात। जसं प्रभुपाद म्हणतात की वेदिक कुकिंग म्हणजे काय, तर दूध साखर थोडी उष्णता, दूध साखर आणि थोडी आग असेल तर म्हणजे तुम्ही 400 प्रकारच्या मिठाया करू शकता, म्हणजे बासुंदी दूधपाक रबडी हे एकच आहे ना, पण थोडीफार अग्नी कमी केला वाढवला किंवा थोडी साखर कमी केली वाढवली कधी साखर टाकताय याच्यावरून त्या वेगवेगळ्या मिठाया तयार असतात। त्याप्रमाणे हे जे रस आहेत हे रस या ठिकाणी कुठेही उपलब्ध नाहीयेत, या जगात कुठेही या रसाबद्दल काही संबंधा नाही। ज्यावेळी आपण श्रवण कीर्तन करून आपण हे करू एवढी मात्र गॅरंटी आहे, एवढी मात्र हमी आहे की तुम्हाला असं होईल का की मी ती सगळं करेन नंतर मग तो रस मिळेल, अरे हे नको होतं मला दुसरं काहीतरी पाहिजे होतं, म्हणजे जर तुम्ही काही आणता दुकानातून आणि घरी आल्यानंतर एवढं काही चुकायचं नाही ना आता घरी, कारण तुम्हाला एवढे 500 दिवे लावले असतात त्याच्यामध्ये ती वस्तू एकदम चकचकीत दिसते, मग घरी आल्यानंतर एवढा काही शब्द छान दिसत नाही माझ्यावरती, आता हीच भीती असते की मग भक्तीमध्ये असं झालं तर तसं नाही होत। तुम्हाला जो रस मिळेल असं कोणी आपले मन असं असतं भौतिक, मग कोणी विचारतं मग हे रस परिवर्तित करता येऊ शकतात का अशक्य आहे, पूर्ण आध्यात्मिक जगत हे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी बसलेलं आहे, ते जसं हे जगत हे तुमच्या सर्व इच्छा हाणून पाडण्यासाठी बनलेलं आहे। या जगामध्ये एकही व्यक्ती तुमचा सहकारी नाहीये, जो म्हणेल मी आहे त्याच्याकडे विशेष संशयाने लक्ष दिलं पाहिजे, जे दुकान म्हणेल की ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही 25 वर्ष खरतर परिश्रम करत आहोत, ते नाही, तुम्ही केवळ तुमचा नफा वाढण्यासाठी या ठिकाणी 25 वर्ष आहात, कारण ग्राहक म्हणजे कोण, ग्राहक घेणारा ना, ग्राहक ग्रहण करणारा ग्राहक, तुम्ही म्हणाल की आम्हाला एक 10 तोळे सोनं द्या, आमच्याकडे पैसे नाहीत पण चालते वा मग. म्हणजे म्हणलं अरे म्हणजे तुम्हाला माझ्याविषयी प्रेम नाहीये, जे माझ्याकडे पैसे आहेत त्याच्यावर तुमचा डोळा आहे खरा. अडीगाने सांगितलं असं की ग्राहक म्हणजे पैसेवाला ग्राहक म्हणून. आम्हाला वाटलं की तुम्ही आपल्या सेवेसाठी आहात आणि आम्ही पण आहोत, म्हणून आम्ही म्हटलं की एकदा तुम्हाला सेवेचा मौका द्यावा. ते पण म्हणतात ना की ग्राहकांचा संतोष हाच आमचा फायदा. चूक. तर तसं हे जग जसं आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं नाहीये, त्याच्याच उलट ते जग आपल्या सर्व इच्छा बारीक सारीक पासून मोठ्यात मोठ्यापर्यंत हेच पूर्ण करण्यासाठी केलेलं आहे. तर त्यामुळे रसतत्व हे गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या भक्तिलतेचं भक्तिलता वाढत वाढत श्रीकृष्णाच्या चरणाशी आश्रित झाल्यानंतर ते जे फळ लागतं आणि आपल्याला समजतं की हो आपल्याला हेच पाहिजे होतं. आणि जे भगवंत तुमच्या आतापर्यंत सर्व इच्छा अगदी जपून पूर्ण करतायत, ते तुमची सर्वात जी पूर्णतम जी शेवटची इच्छा आहे तीच का म्हणतात की नाही नाही तू सखे नाही तू वाचलं झालं पाहिजे बस ठीक आहे मी म्हणतो मला ऐकायचं, तसं नाही होत या ठिकाणी. तुमचा भगवंतावर विश्वास का असतो की एवढं त्यांनी केलंय माझ्यासाठी. तुम्ही पूर्णपणे हृदय पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतर भगवंताचा विश्वास असतो. आध्यात्मिक जग आध्यात्मिक जीवन ह्याच्यावर विश्वासावरती आहे ना. ठीक आहे, परत उशीर झालाय. श्री प्रभुपाद की, श्री श्री रूप गोस्वामी प्रभुपाद की, जय गौर प्रेमानंदे. आपण काल 9, 10 आणि 11 या श्री उपदेशामृत ग्रंथातील 3 श्लोकांचा जो श्लोकांची श्रृंखला आहे ती आपण एकत्र चर्चा सुरू केली होती. या तिन्ही श्लोकांमध्ये राधाकुंडाची महिमा राधाकुंडाविषयी सांगितलं गेल्यामुळे आपण तिघही एकत्र घेत आहोत. वैकुंठात जनितो वरा मधुपुरी तत्रापि रासोत्सवाद वृंदारण्यम उदार पाणी रमणा तत्रापि गोवर्धन राधाकुंडम यापि गोकुलपते प्रेमामृता प्लावनात कुर्यादस्य विराजतो विरितटे सेवां विवेकी नक. मथुरा नामक पवित्र नगरी वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे कारण तिथे भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता. मथुरा नगरीपेक्षा वृंदावनाचे दिव्य अरण्य श्रेष्ठ आहे कारण श्रीकृष्णाने तिथे रासलीला केली होती. आणि वृंदावनापेक्षा गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे कारण श्रीकृष्णाने आपल्या दिव्य हाताने तो वर उचलला होता व त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रेमलीला रचल्या होत्या. या सर्वांपेक्षाही श्री राधाकुंड श्रेष्ठ आहे कारण ते ठिकाण गोकुलपती श्रीकृष्णांच्या प्रेमामृताने तुडुंब भरून गेले आहे. असा कोणता बुद्धिमान मनुष्य आहे जो गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्थित असलेल्या या दिव्य राधाकुंडाची सेवा करणार नाही. 10व्या श्लोकात रूप गोस्वामी म्हणतात कर्मीभ्य परितो हरे प्रीतया व्यक्तिर्ययुर्ज्ञानिनस तेभ्यो ज्ञान सहगणा ललिता श्री विशाखान्वितांश्च जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदी गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. रूप गोस्वामी वैकुंठापेक्षाही या इहलोकातील मथुरा नगरीला अधिक श्रेष्ठ म्हणतात. वैकुंठ म्हणजे काय त्याची व्याख्या काय? जिथे कुंठ चिंता दुःख नाही. कृपया आपल्या लहान मुलांना सांभाळून घ्यावे, त्यांच्या दुधापाण्याची व्यवस्था करावी,
आणि तुम्हाला तुमची मुलं प्रिय असतील आणि त्यांच्या रडण्याकडे लक्ष द्यायचं असेलच तर कृपया त्यांच्या तोंडात एक पॅसिफायर देऊन त्यांना व्हायब्रेशन मोडवर ठेवावं. जसं या भौतिक जगाचा अनुभव आहे की मुलांना जन्म येणं सोपं आहे पण त्यांना सांभाळणं कठीण आहे. कोणत्या आधारावर रूप गोस्वामी वैकुंठा जनितो वरा मधुपुरी या जगातील भौतिक जगातील एका मथुरा नगरी म्हणजे आपल्याला काय वाटतं की एक ठिकाण आहे, नगर आहे, गाव आहे. तर एकूण भौतिक जगत याला शास्त्रामध्ये काही विशेष चांगले शब्द कधी वापरले नसतात कारण हे जगत त्रिगुणात्मक प्रकृतीने निर्माण झालेलं आहे. जिला भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये भिन्ना मे ही प्रकृती माझीच आहे, भूमीर अपो अनलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. इला ते एक प्रकारे भौतिक म्हणतायत किंवा भिन्ना म्हणतायत. एका ठिकाणी ते म्हणतात की अपरेयम इतस्त्वन्याम प्रकृतिम विद्धि मे एक पराम, एक पराशक्ती आहे एक अपराशक्ती आहे. आणि ज्या प्रकारे या भौतिक आणि दिव्य किंवा भौतिक आणि वैकुंठ लोकाची व्यवस्था केली जाते हे काही फारस समजायला कठीण नाहीये. उदाहरणार्थ एक सरकार, एक राजा आपल्याच राज्यातील लोकांना त्यांच्या निवासाची व्यवस्था करतो किंवा समजा या ठिकाणी एक नवीन शहर जर का निर्माण करायचं असेल तर जे सिव्हिल प्लॅनर्स किंवा नागरी व्यवस्थापक असतात, आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स हे सगळे लोक येऊन त्यांना मग सरकारची एक कमिटी म्हणा किंवा एक व्यक्ती म्हणा तो म्हणतो की या ठिकाणी आपल्याला एक हॉस्पिटल हवं, नंतर मग हे रेल्वे स्टेशन लागेल, मग बस स्टँड लागेल, मग या ठिकाणी रेसिडेन्शियल कॉलनीज, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था लागेल, इथून वीज पुरवठा होईल, त्यामुळे वीज, पाणी, एक अग्निशमन दल लागेल, एक हॉस्पिटल लागेल, अनेक शाळा लागतील, कॉलेज, युनिव्हर्सिटी, आणि त्याचबरोबर दूर एका कोपऱ्यामध्ये आपल्याला एक जेलही करायला लागेल. त्याला कोणी विचारलं की काय हो तुम्ही इतके का निराशावादी आहात, तुम्ही हे असं मनात तुमच्या हे असे वाईट विचार येतात कशाला. समजा आपण या ठिकाणी लोकांना सर्व सुविधा दिल्या, शाळा कॉलेज इतकं चांगलं त्यात शिक्षण मिळतंय, त्याची गुणवत्ता आपण इतकी उच्च ठेवली आणि कायदा सुव्यवस्था आपण इतका चांगला ठेवला, कायदा हा अंमलात आणण्यासाठी पोलीस व्यवस्था चांगली ठेवली तर मग जेलची आवश्यकता काय आहे? जेलची काही आवश्यकता राहणारच नाही, मग कोणी काही गुन्हा करणारच नाही, मग आपण त्यांना आणि समजा कोणी केला सांगायचं की ह्याच्यापुढे करू नका हा आणि सोडून द्यायचो आपण, तर लोक म्हणले असं चालत नाही. काही असे निपजतील लोक यांच्यासाठी तुरुंग हा आवश्यकच आहे. जसं हॉस्पिटलची व्यवस्था करणं, कोणी असं म्हणणार नाही की तुम्ही असं का विचार करता की लोक आजारी पडतील म्हणून तुम्ही त्यांना आजारी पाडूच नका, तर तसं नाहीये. प्रकृतीचा नियम आहे हा. काही लोकांची प्रकृती इतकी नरम असते की नुसते ऋतू बदलले की त्यांची प्रकृती खालावते, काही दुसरं कारण नाहीये. खोकला का वाढला? काल पाऊस नव्हता, आज पाऊस सुरू झाला म्हणून. किंवा ताप का वाढला? तर कालपासून थंडी एवढी नव्हती, आज थंडी पडायला लागली, त्यामुळे संधिवात होतोय, हात पाय दुखत आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, यामुळे एका अर्थी आपण असं म्हणू शकतो की ही भौतिक जग ही पण एक आवश्यकता आहे. सगळ्यांकरता नव्हे, सगळ्या जीवात्म्यांकरता, सर्व काळाकरता नव्हे, पण काही जीवात्म्यांकरता, काही काळाकरिता ही आवश्यक आहेच. आपल्यापैकी बहुतेकांनी नोकरीसाठी म्हणा किंवा आणि कोणत्या याच्यासाठी म्हणा कधी अर्ज वगैरे केला असेल, ज्याला सध्या भाषेत रेझ्युमे म्हणतात, की तुमचा बायोडाटा देता तुम्ही. कधी तुम्ही असं म्हटलंय का तुमच्या बायोडाटामध्ये की आमच्या पूर्ण घराण्यात कधी कोणी जेलमध्ये गेलेलं नाहीये? तो म्हणला हो, त्याची अपेक्षा कशी करा, म्हणजे तुम्ही म्हणता तरी कसं की कोणी गेलं नाही, नवल तर काय एवढं. तुम्ही एवढ्या मोठ्या पदासाठी अप्लिकेशन देताय आणि त्यात तुम्ही म्हणता की मला नोकरीवर का ठेवा, तर आमच्या घरापैकी आमच्या पूर्ण घराण्यात कोणी जेलमध्ये गेलं नाहीये, तशी आम्ही अपेक्षाही करत नाही. ह्यात एवढं नवल तर काय आहे? म्हणजे साधारण मनुष्याकडून ही अपेक्षा करणं रास्त आहे. त्याचप्रमाणे अनंत कोटी भगवंताचे जे अंश आहेत, त्या अनंत कोटी अंशांपैकी जवळजवळ अनंत कोटी हे कधी भौतिक जगात येतच नाहीत. त्यांना नित्य सिद्ध म्हणतात. त्यांना कधीच आवश्यकता होत नाही की एकदा आपण पाहावं जाऊन दुसरीकडे कसं असतं ते, जरा हवा पालट म्हणून. काही जे असे अगदी अत्यल्प, खूप कमी अंश असे जे जीव आहेत, त्यांनाच फक्त इच्छा होते की काय प्रत्येक वेळी भगवंताची सेवा करायची. ज्याप्रमाणे मुंबई शहरामध्ये असे 1.5 कोटी लोक राहतात, पण आमच्या जेलमध्ये मात्र 2-3 हजारच लोक आहेत. असावेत, म्हणजे जास्त नसावेत. तर त्याप्रमाणे आपण जरी हे भौतिक ब्रह्मांड आपल्याला खूप सुंदर आणि आपल्याला अगदी इकडची हवा मानवली आहे आणि हे पाणी पण चांगलं आहे, पण तरी पण हे एक जेलच आहे, कारावास. तर जेलमध्ये सुखी कोण होतात? खरं म्हणलं जेल हे सुखाचं स्थानच नाहीये. नाही, त्यात पैद्याने मनात आणलं तर तो म्हणेल की नाही, पण या भिंती जरा जास्त टणक आहेत, ज्या घरात मी राहायचो तिकडे पापुतळा पडायचा, रंग उडायचा, त्या ठिकाणी तशी कधीच संवंचना नाहीये. आमच्या घरी असताना मी नेहमी विजेचं बिल कधी भरता येईल त्याच्या पैशाची चिंता असायची. इथे काही कोणी माझ्याकडे बिल मागतच नाही काही. इकडे पाणी पण चांगलं आहे आणि एकूण काय, आधी कधी घर असायचं नसायचं, इथे चांगलं घर तरी आहे. तर असा कोणी विचार केला तर त्या व्यक्तीच्या मनोविज्ञानाविषयी लोकांच्या मनात संशय निर्माण होतो की ह्याला अजून हा धडा काय, कशा करा तुला इथे ठेवलंय, तुला समजत नाही अजून, तुला इथे सुखी होण्याकरता ठेवलंच नाहीये. बरं, कोणी असं म्हटलं की ठीक आहे, असे कधी असतात ज्यांना अजिबात आवडत नाही जेल आणि ते काहीही प्रयत्न करून तिकडनं बाहेर पडायचा प्रयत्न करतात. जरा मिळाला एक अवसर की पळ सुटले बाहेर. ते असे जितके प्रयत्न करतात तितकी त्यांची ज्या जेलमधील अवधी आहे ती वाढत जाते. की आधी 6 महिन्यासाठी आलाय तो, मग 2 पळायचा प्रयत्न केला, मग आणखी 2 वर्ष वाढली. मग त्याला समजत नाही की मी नक्की करावं काय. मग तर खरं म्हणजे त्या जेलमधील, त्या तुरुंगातील जो अवधी आहे तो समजून घेणं की या ठिकाणी मला का पाठवण्यात आलं आहे. आणि एका योग्य वकील किंवा एक योग्य कोणी मदत करणारा, सहायता करणारा, यांच्या कृपेने तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. त्यामुळे वकील जो आहे तो कधी कधी जेलमध्ये येतो, लोकांना विचारतो काय तू कशाला इथे, तू कशाला आहे, तू काय केलंस, म्हणतो नीट वागा, चांगलं काम करा, मी तुमच्याबद्दल जरा शब्द टाकलाय. किंवा कधी कधी राजा आहे, पूर्वी असं व्हायचं की राजाला राजपुत्र झाला, जन्माला आला की तो म्हणायचा सगळे कैदी आहेत जे 5 वर्षापर्यंत जेलमध्ये असेल त्यांना सोडून द्या, राजा फार खुश आहे, प्रसन्न आहे. तर यालाच साधना सिद्ध आणि कृपा सिद्ध असं म्हणतात. की जो वकिलाने सांगितलेली साधना करून त्या जेलमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतो, तो ती एक साधना करतोय.
आणि ज्याला कधी कधी अशी कृपा होते की ठीक आहे जा तुम्ही, त्याला कृपा सिद्ध असे म्हणतात. तर गुरु सद्गुरु हे त्या वकिलाप्रमाणे येऊन त्या जेलमध्ये स्वतःहून येतात आतमध्ये. अर्थात इकडच्या वकिलांचा पेशा असतो तो, पण गुरु हा काही पेशा म्हणून करत नाही. तर याच्यामध्ये सर्वात अभागी दुर्दैवी असे कैदी जे त्या गुरुला त्या तुरुंगात पाहून असं म्हणतात की हे पण बहुतेक कैदीच आहेत. त्या म्हणजे आम्हाला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, तुम्ही कोणत्या गुन्ह्याखाली इथे आलात, तुम्ही काय गुन्हा केलात म्हणून तुम्हाला पण जेलमध्ये जायला लागतंय.